ಯದಹಂಕಾರಮಾಶ್ರಿತ್ಯ ನಯೋತ್ಸ್ಯ ಇತಿ ಮನ್ಯಸೆ ಮಿಥ್ಯೈಷ ವ್ಯವಸಾಯಸ್ತೆ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಾಂ ನಿಯೋಕ್ಷ್ಯತಿ. ಅಹಂಕಾರ ಕಾ ಆಶ್ರಯ ಲೇಕರ್ ತೂ ಜೋ ಐಸಾ ಮಾನ್ ರಹಾ ಹೈ ಕಿ ಮೈ ಯುದ್ಧ ನಹೀ ಕರುಂಗಾ, ತೇರಾ ಯೇ ನಿಶ್ಚಯ ಮಿಥ್ಯಾ ಹೈ, ಕ್ಯೋಂಕಿ ತೇರಿ ಕ್ಷಾತ್ರ ಪ್ರಕೃತಿ ತುಜೆ ಯುದ್ಧ ಮೇ ಲಗಾ ದೇಗಿ. ವ್ಯಾಖ್ಯಾ, ಯದ ಅಹಂಕಾರ ಆಶ್ರಿತ್ಯ, ಪ್ರಕೃತಿ ಸೇ ಈ ಮಹತ್ತತ್ವ ಔರ್ ಮಹತ್ತತ್ವ ಸೇ ಅಹಂಕಾರ ಪೈದಾ ಹುವಾ ಹೈ, ಉಸ್ ಅಹಂಕಾರ ಕಾ ಹೀ ಏಕ್ ವಿಕೃತ ಅಂಶ ಹೈ ಮೈ ಶರೀರ ಹೂಂ. ಇಸ್ ವಿಕೃತ ಅಹಂಕಾರ ಕಾ ಆಶ್ರಯ ಲೇನೆ ವಾಲಾ ಪುರುಷ ಕಭೀ ಭೀ ಕ್ರಿಯಾರಹಿತ ನಹೀ ಹೋ ಸಕ್ತಾ, ಕಾರಣ ಕಿ ಪ್ರಕೃತಿ ಹರದಮ್ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಹೈ, ಬದಲನೆ ವಾಲಿ ಹೈ. ಇಸ್ಲಿಯೆ ಇಸ್ಕೆ ಆಶ್ರಿತ ರಹನೆ ವಾಲಾ ಕೋಯಿ ಭೀ ಮನುಷ್ಯ ಕರ್ಮ ಕಿಯೇ ಬಿನಾ ನಹೀ ರಹ ಸಕ್ತಾ. ನಹೀ ಕಶ್ಚಿತ್ ಕ್ಷಣಮಪಿ ಜಾತು ತಿಷ್ಠತ್ಯ ಕರ್ಮ ಕೃತ್. ತೀಸರೆ ಅಧ್ಯಾಯ ಕಾ ಪಾಂಚವಾ ಶ್ಲೋಕ. ಜಬ್ ಮನುಷ್ಯ ಅಹಂಕಾರ ಪೂರ್ವಕ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಪ್ರಕೃತಿ ಕೆ ವಶ ಮೇ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ, ತೋ ಫಿರ್ ವಹ ಯಹ ಕೈಸೆ ಕಹಿ ಸಕ್ತಾ ಹೈ ಕಿ ಮೈ ಅಮುಕ್ ಕಾಮ ಕರುಂಗಾ ಔರ್ ಅಮುಕ್ ಕಾಮ ನಹೀ ಕರುಂಗಾ. ಪ್ರಕೃತಿ ಕೆ ಪರವಶ ಹುವಾ ಮನುಷ್ಯ ಕರ್ನಾ ಔರ್ ನ ಕರ್ನಾ ಇನ್ ದೋನೋ ಸೇ ಛೂಟ್ ಹೀ ನಹೀ ಸಕೇಗಾ, ಕಾರಣ ಕಿ ಪ್ರಕೃತಿ ಕೆ ಪರವಶ ಹುವೆ ಮನುಷ್ಯ ಕಾ ತೋ ಕರ್ನಾ ಭೀ ಕರ್ಮ ಹೈ ಔರ್ ನ ಕರ್ನಾ ಭೀ ಕರ್ಮ ಹೈ. ಪರಂತು ಜಬ್ ಮನುಷ್ಯ ಪ್ರಕೃತಿ ಕೆ ಪರವಶ ನಹೀ ರಹತಾ, ಉಸ್ಸೆ ನಿರ್ಲಿಪ್ತ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ, ತೋ ಫಿರ್ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಕರ್ನಾ ಔರ್ ನ ಕರ್ನಾ ಐಸಾ ಕಹನಾ ನಹೀ ಬನ್ತಾ. ತಾತ್ಪರ್ಯ ಯಹ ಹುವಾ ಕಿ ಜೋ ಪ್ರಕೃತಿ ಕೆ ಸಾಥ್ ಸಂಬಂಧ ರಖೆ ಔರ್ ಕರ್ಮ ನ ಕರ್ನಾ ಚಾಹೆ ಐಸಾ ಉಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಸಂಭವ ನಹೀ ಹೈ. ಪರಂತು ಜಿಸ್ನೆ ಪ್ರಕೃತಿ ಸೇ ಸಂಬಂಧ ವಿಚ್ಛೇದ ಕರ್ ಲಿಯಾ ಹೈ, ಅಥವಾ ಜೊ ಸರ್ವಥಾ ಭಗವಾನ್ ಕೆ ಶರಣ ಹೋ ಗಯಾ ಹೈ, ಉಸ್ಕೋ ಕರ್ಮ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಬಾಧ್ಯ ನಹೀ ಹೋನಾ ಪಡ್ತಾ. ನ ಯೋತ್ಸ್ಯ ಇತಿ ಮನ್ಯಸೆ, ದೂಸರೆ ಅಧ್ಯಾಯ ಮೇ ಅರ್ಜುನ್ ನೆ ಭಗವಾನ್ ಕೆ ಶರಣ ಹೋಕರ್ ಶಿಕ್ಷಾ ಕಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕಿ, ಶಿಷ್ಯಸ್ತೆ ಹಂ ಸಾಧಿಮಾಂ ತ್ವಾಂ ಪ್ರಪನ್ನಂ 2:7. ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಅರ್ಜುನ್ ನೆ ಸಾಫ್ ಸಾಫ್ ಕಹ ದಿಯಾ ಕಿ ಮೈ ಯುದ್ಧ ನಹೀ ಕರುಂಗಾ. ನ ಯೋತ್ಸ್ಯ ದೂಸರೆ ಅಧ್ಯಾಯ ಕೆ 9 ಶ್ಲೋಕ ಮೇ ಯೇ ಬಾತ್ ಭಗವಾನ್ ಕೋ ಅಚ್ಚಿ ನಹೀ ಲಗಿ. ಭಗವಾನ್ ಮನ್ ಮೇ ಸೋಚತೆ ಕಿ ಯಹ ಪಹಲೆ ತೋ ಮೇರೆ ಶರಣ ಹೋ ಗಯಾ ಔರ್ ಫಿರ್ ಇಸ್ನೆ ಮೇರೆ ಕುಛ ಕಹೆ ಬಿನಾ ಹೀ ಅಪ್ನಿ ತರಫ್ ಸೇ ಸಾಫ್ ಸಾಫ್ ಕಹಿ ದಿಯಾ ಕಿ ಮೈ ಯುದ್ಧ ನಹೀ ಕರುಂಗಾ, ತೋ ಫಿರ್ ಯೇ ಮೇರಿ ಶರಣಾಗತಿ ಕಾ ರಹೀ? ಯಹ ತೋ ಅಹಂಕಾರ ಕಿ ಶರಣಾಗತಿ ಹೋ ಗಯೀ. ಕಾರಣ ಕಿ ವಾಸ್ತವಿಕ ಶರಣಾಗತ ಹೋನೆ ಪರ್ ಮೈ ಯೇ ಕರುಂಗಾ ಮೈ ಯೇ ನಹೀ ಕರುಂಗಾ ಐಸಾ ಕಹನಾ ಬನ್ತಾ ಹೀ ನಹೀ. ಭಗವಾನ್ ಕೆ ಶರಣಾಗತ ಹೋನೆ ಪರ್ ತೋ ಭಗವಾನ್ ಜೈಸಾ ಕರ್ವಾಯೆಂಗೆ ವೈಸಾ ಹೀ ಕರ್ನಾ ಹೋಗಾ. ಇಸಿ ಬಾತ್ ಕೋ ಲೇಕರ್ ಭಗವಾನ್ ಕೋ ಹಸಿ ಆ ಗಯಿ. ಪ್ರಹಸನ್ನಿ ತಮುವಾಚ ಋಷಿಕೇಶ ಪ್ರಹಸನ್ನಿವ ಭಾರತ, 2:10 ಶ್ಲೋಕ. ಪರಂತು ಅರ್ಜುನ್ ಪರ್ ಅತ್ಯಧಿಕ ಕೃಪಾ ಔರ್ ಸ್ನೇಹ ಹೋನೆ ಕೆ ಕಾರಣ ಭಗವಾನ್ ನೆ ಉಪದೇಶ ದೇನಾ ಆರಂಭ ಕರ್ ದಿಯಾ, ನಹೀ ತೋ ಭಗವಾನ್ ವಹೀ ಪರ್ ಕಹಿ ದೇತೆ ಕಿ ಅಚ್ಛಾ ಭೈ ಯಥೇಚ್ಛಸಿ ತಥಾ ಕುರು, ಜೈಸಾ ಚಾಹತೆ ಹೋ ವೈಸಾ ಕರು. 18:63 ಮೇ ಕಹಾ ಹೈ. ಪರಂತು ಅರ್ಜುನ್ ಕಿ ಯಹ ಬಾತ್ ಕಿ ಮೈ ಯುದ್ಧ ನಹೀ ಕರುಂಗಾ ಭಗವಾನ್ ಕೆ ಭೀತರ್ ಖಟಕ್ ಗಯಿ. ಇಸ್ಲಿಯೆ ಭಗವಾನ್ ನೆ ಯಹಾ ಅರ್ಜುನ್ ಕೆ ಉನ್ನೀ ಶಬ್ದೋ ನ ಯೋತ್ಸ್ಯೆ ಕಾ ಪ್ರಯೋಗ ಕರ್ಕೆ ಯಹ ಕಹಾ ಹೈ ಕಿ ತು ಅಹಂಕಾರ ಕೆ ಹೀ ಶರಣ ಹೈ, ಮೇರಿ ಶರಣ ನಹೀ ಹೈ. ಅಗರ್ ತು ಮೇರಿ ಶರಣ ಹೋ ಗಯಾ ಹೋತಾ ತೋ ಯುದ್ಧ ನಹೀ ಕರುಂಗಾ ಐಸಾ ಕಹನಾ ಬನ್ ಹೀ ನಹೀ ಸಕ್ತಾ ಥಾ. ಮೇರೆ ಶರಣ ಹೋತಾ ತೋ ಮೈ ಕ್ಯಾ ಕರುಂಗಾ ಔರ್ ಕ್ಯಾ ನಹೀ ಕರುಂಗಾ, ಇಸ್ಕಿ ಜಿಮ್ಮೇವಾರಿ ಮೇರೆ ಪರ್ ಹೋತಿ. ಇಸ್ಕೆ ಅಲಾವಾ ಮೇರೆ ಶರಣಾಗತ ಹೋನೆ ಪರ್ ಯಹ ಪ್ರಕೃತಿ ಭೀ ತುಜೆ ಬಾಧ್ಯ ನಹೀ ಕರ್ ಪಾತಿ. ಮಾಮೇವ ಯೇ ಪ್ರಪದ್ಯಂತೆ ಮಾಯಾ ಮೇತಾನ್ ತರಂತಿತೆ, 7:14 ಶ್ಲೋಕ. ಯಹ ತ್ರಿಗುಣಮಯೀ ಮಾಯಾ ಉಸಿ ಕೋ ಬಾಧ್ಯ ಕರ್ತಿ ಹೈ ಜೊ ಮೇರೆ ಶರಣ ನಹೀ ಹುವಾ ಹೈ. ಮೋಹಿತಂ ನಾವಿ ಜಾನಾತಿ ಮಾಮೇಭ್ಯ ಪರಮವ್ಯಯಂ, 7:13, क्योंकि यह नियम है कि प्रकृति के प्रवाह में पड़ा हुआ प्राणी प्रकृति के गुणों के द्वारा सदाई परवश होता है। यह एक बड़ी मार्मिक बात है कि मनुष्य जिन प्राकृतिक पदार्थों को अपना मान लेते हैं उन पदार्थों के सदा ही परवश हो जाते हैं। वे बहम तो यह रखते हैं कि हम इन पदार्थों के मालिक हैं, पर हो जाते हैं उनके गुलाम। परंतु जिन पदार्थों को अपना नहीं मानते उन पदार्थों के परवश नहीं होते। इसलिए मनुष्य को किसी भी प्राकृतिक पदार्थ को अपना नहीं मानना चाहिए, क्योंकि वे वास्तव में अपने हैं ही नहीं। अपने तो वास्तव में केवल भगवान ही है। उन भगवान को अपना मानने से मनुष्य की परवशता सदा के लिए समाप्त हो जाती है। अतः मनुष्य पदार्थों और क्रियाओं को अपनी मानता है तो सर्वथा परतंत्र हो जाता है, और भगवान को अपना मानता है और उनके अनन्य शरण हो जाता है तो सर्वथा स्वतंत्र हो जाता है। प्रभु के शरणागत होने पर परतंत्रता लेश मात्र भी नहीं रहती। यह शरणागति का नियम है। परंतु जो प्रभु की शरण न लेकर अहंकार की शरण लेते हैं वे मौत के मार्ग में बह जाते हैं। निवर्तन्ते मृत्यु संसार वर्तमानी, 9:3। इसी बात की चेतावनी देते हुए भगवान अर्जुन से कह रहे हैं कि तू जो यह कहता है कि मैं युद्ध नहीं करूंगा तो तेरा यह कहना, तेरी ये हेकड़ी चलेगी नहीं। तुझे क्षात्र प्रकृति के परवश होकर युद्ध करना ही पड़ेगा। मिथिश व्यवसायस्ते, व्यवसाय अर्थात निश्चय दो तरह का होता है, एक वास्तविक निश्चय एक अवास्तविक निश्चय। परमात्मा के साथ अपना जो नित्य संबंध है उसका निश्चय करना तो वास्तविक है, और प्रकृति के साथ मिलकर प्राकृत पदार्थों की प्राप्ति का निश्चय करना अवास्तविक है। जो निश्चय परमात्मा को लेकर होता है उसमें स्वयं की प्रधानता रहती है, और जो निश्चय प्रकृति को लेकर होता है उसमें अंतःकरण की प्रधानता रहती है। इसलिए भगवान यहां अर्जुन से कहते हैं कि अहंकार का माने प्रकृति का आश्रय लेकर तू जो यह कह रहा है कि मैं युद्ध नहीं करूंगा, ऐसा तेरा निश्चय अवास्तविक है, मिथ्या है, झूठा है और क्षात्र प्रकृति के विरुद्ध है। आश्रय परमात्मा का ही होना चाहिए, प्रकृति और प्रकृति के कार्य संसार का नहीं। यदि प्राणी यह निश्चय कर लेता है कि मैं परमात्मा का ही हूं और मुझे केवल परमात्मा की तरफ ही चलना है तो उसका यह निश्चय वास्तविक अर्थात सत्य है, नित्य है। इस निश्चय की महिमा भगवान ने 9:30 में की है कि अपिचेत सुदुराचार है, अगर दुराचारी से दुराचारी मनुष्य भी अनन्य भाव से मेरा भजन करता है तो उसको दुराचारी नहीं मानना चाहिए, प्रत्युत साधु ही मानना चाहिए, क्योंकि वह वास्तविक निश्चय कर चुका है कि मैं भगवान का ही हूं और भगवान का ही भजन करूंगा। प्रकृति स्वाम नियोक्ष्यति, इन पदों से भगवान कहते हैं कि तेरा क्षात्र स्वभाव जबरदस्ती युद्ध में लगा देगा, और क्षत्रिय का स्वभाव है शूरवीरता, युद्ध में पीठ न दिखाना, युद्धे चाप्य पलायनम। इसी 8:43। अतः धर्म में युद्ध का अवसर सामने आने पर तो युद्ध किए बिना नहीं रह सकेगा। परिशिष्ट भाव, पूर्व श्लोक में ये बात आई कि अहंकार के कारण फल ठीक नहीं होगा, और इस श्लोक में यह बात आई कि अहंकार के कारण क्रिया ठीक नहीं होगी। तात्पर्य है कि सुनने या न सुनने से पतन नहीं होगा, प्रत्युत अहंकार के कारण पतन होगा। कर्म करना या न करना बाधक नहीं है, प्रत्युत अहंकार बाधक है। भगवान ने कहा कि मैं अपनी प्राप्ति भी करा दूंगा और तेरे विघ्नों को दूर भी कर दूंगा। 18वें अध्याय का 56वां श्लोक और 58वां श्लोक। परंतु इतना कहने पर भी अर्जुन बोले नहीं, जबकि उनको यहाँ करिष्ये वचनम तब कह देना चाहिए था। तब भगवान कहते हैं कि अगर तू भूल से मेरी बात न सुने तो कोई बात नहीं, पर तू अहंकार से मेरी बात नहीं सुनेगा तो तेरा पतन हो जाएगा। भगवान का भाव है कि जैसे भक्त का सब काम साधन और सिद्धि मैं कर देता हूं, ऐसे ही भक्त को भी चाहिए कि वह सब प्रकार से मेरा ही आश्रय ले, परंतु मेरा आश्रय नहीं लेकर वह अहंकार का आश्रय लेगा तो उसका पतन हो जाएगा। अहंकार का आश्रय लेने से मद व्यपाश्रय नहीं होगा, क्योंकि मेरे आश्रय की जगह मेरी अपरा प्रकृति अहंकार का आश्रय ले लिया। कर्तव्य कर्म में एक तो मैं लगाता हूं और एक प्रकृति लगाती है। अगर तू मेरी बात नहीं मानेगा तो तेरी क्षात्र प्रकृति तुझे युद्ध में लगाएगी। अब प्रकृति तुझे लगाएगी तो फिर जिम्मेदारी तेरी होगी, और मेरी बात सुनकर कर्तव्य में लगेगा तो जिम्मेदारी मेरी होगी। तेरी जिम्मेवारी होने से तू बद्ध हो जाएगा और मेरी जिम्मेवारी होने से तू मुक्त हो जाएगा।